ਵਾਹਿਗੁਰੂ ਇੱਕ ਓਂਕਾਰ ਸਤਨਾਮ ਕਰਤਾ ਪੁਰਖ ਨਿਰਭਉ ਨਿਰਵੈਰ ਅਕਾਲ ਮੂਰਤਿ ਜੁਨੀ ਸੈਭੰ ਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦ ਜਪ ਆ ਸੱਚ ਜੁਗਾ ਸੱਚ ਹੈ ਪੀ ਸੱਚ ਨਾਨਕ ਹੁਸੀ ਪੀ ਸੱਚ ਸੁਚੈ ਸੁਚ ਨ ਹੋਵੇ ਜੇ ਸੁਚੀ ਲਖਵਾਰ ਚੁੱਪੇ ਚੁੱਪ ਨ ਹੋਵੇ ਜੇ ਲਾਏ ਰਹਾਂ ਲਿਵਤਾਰ ਭੁੱਖਿਆਂ ਭੁੱਖ ਨਾ ਉਤਰੀ ਜੇ ਬੰਨਾਂ ਪੁਰੀਆਂ ਪਾਰ ਸਹਿਸ ਸਿਆਣਪਾਂ ਲੱਖ ਹੋਏ ਤਾਂ ਇੱਕ ਨਾ ਚੱਲੇ ਨਾਲ ਕਿਵ ਸਚਿਆਰਾ ਹੋਈਏ ਕਿਵ ਕੂੜੇ ਟੁੱਟੇ ਪਾਲ ਹੁਕਮ ਰਜਾਈ ਚਲਣਾ ਨਾਨਕ ਲਿਖਿਆ ਨਾਲ ਹੁਕਮੀ ਹੋਵਨ ਆਕਾਰ ਹੁਕਮ ਨਾ ਕਿਹਾ ਜਾਈ ਹੁਕਮੀ ਹੋਵਨ ਜੀ ਹੁਕਮ ਮਿਲੇ ਵਡਿਆਈ ਹੁਕਮੀ ਉਤਮ ਨੀਚ ਹੁਕਮ ਲਿਖ ਦੁੱਖ ਸੁਖ ਪਾਈਏ ਇੱਕ ਨਾ ਹੁਕਮੀ ਬਖਸ਼ੀਸ਼ ਇੱਕ ਹੁਕਮੀ ਸਦਾ ਭਵਾਈਏ ਹੁਕਮੇ ਅੰਦਰ ਸਭ ਕੋ ਬਾਹਰ ਹੁਕਮ ਨਾ ਕੋਏ ਨਾਨਕ ਹੁਕਮੇ ਜੇ ਬੁਝੇ ਤਾਂ ਹੋਮੈ ਕਹਿ ਨਾ ਕੋਏ ਗਾਵੇ ਕੋ ਤਾਣ ਹੋਵੇ ਕਿਸੇ ਤਾਣ ਗਾਵੇ ਕੋ ਦਾਤ ਜਾਣੇ ਨਿਸ਼ਾਨ ਗਾਵੇ ਕੋ ਗੁਣ ਵਡਿਆਈਆਂ ਚਾਰ ਗਾਵੇ ਕੋ ਵਿਦਿਆ ਵਿਖੁ ਵਿਚਾਰ ਗਾਵੇ ਕੋ ਸਾਜ ਕਰੇ ਤਨਖੇ ਗਾਵੇ ਕੋ ਜੀ ਲੈ ਫਿਰ ਦੇ ਗਾਵੇ ਕੋ ਜਾਪੇ ਦਿਸੇ ਦੂਰ ਗਾਵੇ ਕੋ ਵੇਖੇ ਹਾਦਰਾ ਦੂਰ ਕਥਨਾ ਕਥੀ ਨਾ ਆਵੇ ਤੋਟ ਕਦ ਕਦ ਕਥੇ ਕੋਟੇ ਕੋਟ ਕੋਟ ਦੇਂਦਾ ਦੇ ਲੈਂਦੇ ਥਕ ਪਾਹੇ ਜੁਗਾ ਜੁਗੰਤਰ ਖਾਹੇ ਖਾਹੇ ਹੁਕਮੀ ਹੁਕਮ ਚਲਾਏ ਰਾਹ ਨਾਨਕ ਵਿਖਸੈ ਵੇ ਪਰਵਾਹ ਸਾਚਾ ਸਾਹਿਬ ਸਾਚ ਨਾਏ ਭਾਖਿਆ ਭਾਉ ਅਪਾਰ ਆਖੇ ਮੰਗੇ ਦੇ ਦਾਤ ਕਰੇ ਦਾ ਤਾਰ ਫੇਰ ਕਹਿ ਅੱਗੇ ਰੱਖੀਏ ਜਿਦ ਦਿਸੇ ਦਰਬਾਰ ਮੂੰਹੋਂ ਕਹਿ ਬੋਲਣ ਬੋਲੀਏ ਜਿਸ ਸੁਣ ਤਰੇ ਪਿਆਰ ਅੰਮ੍ਰਿਤ ਵੇਲਾ ਸਚਨਾ ਵਡਿਆਈ ਵਿਚਾਰ ਕਰਮੀ ਆਵੇ ਕਪੜਾ ਨਦਰੀ ਮੁਖ ਦੁਆਰ ਨਾਨਕ ਇਹ ਵੈ ਜਾਣੀਏ ਸਭ ਆਪੇ ਸਚਿਆਰ ਥਾਪਿਆ ਨਾ ਜਾਏ ਕੀਤਾ ਨਾ ਹੋਏ ਆਪੇ ਆਪ ਨਿਰੰਜਨ ਸੋਏ ਜਿਨ ਸੇਵਿਆ ਤਿਨ ਪਾਇਆ ਮਾਨ ਨਾਨਕ ਗਾਵੀਏ ਗੁਣੀ ਨਿਧਾਨ ਗਾਵੀਏ ਸੁਣੀਏ ਮਨ ਰੱਖੀਏ ਭਾਉ ਦੁਖ ਪਰ ਹਰ ਸੁਖ ਘਰ ਲੈ ਜਾਏ ਗੁਰਮੁਖ ਨਾਦੰ ਗੁਰਮੁਖ ਵੇਦੰ ਗੁਰਮੁਖ ਰਿਆ ਸਮਾਏ ਗੁਰ ਈਸ਼ਰ ਗੁਰ ਗੋਰਖ ਬਰਮਾ ਗੁਰ ਪਾਰਵਤੀ ਮਾਈ ਜੇ ਹੋ ਜਾਣਾ ਆਖਾ ਨਾਹੀ ਕਹਿਣਾ ਕਥਨਾ ਜਾਏ ਗੁਰਾ ਇੱਕ ਦੇਵ ਜਾਈ ਸਭਨਾ ਜੀਆਂ ਕਾ ਇੱਕ ਦਾਤਾ ਸੋ ਮੈਂ ਵਿਸਰ ਨਾ ਜਾਈ ਤੀਰਥ ਨਾਵਾਂ ਜੇ ਤਿਸ ਪਾਵਾਂ ਬਿਨ ਪਾਣੇ ਕਹਿ ਨਾਏ ਕਰੀ ਜੇ ਤੀ ਸਿਰ ਟੋਪਾਏ ਵੇਖਾਂ ਬਿਨ ਕਰਮਾਂ ਕਹਿ ਮਿਲੇ ਲਈ ਮਤ ਵਿੱਚ ਰਤਨ ਜਵਾਹਰ ਮਾਣਕ ਜੇ ਇੱਕ ਗੁਰ ਕੀ ਸਿੱਖ ਸੁਣੀ ਗੁਰਾ ਇੱਕ ਦੇ ਬਜਾਏ ਸਭਨਾ ਜੀਆਂ ਕਾ ਇੱਕ ਦਾਤਾ ਸੋ ਮੈਂ ਵਿਸਰ ਨਾ ਜਾਈ ਜੇ ਜੁਗ ਚਾਰੇ ਆਰਜਾ ਹੋਰ ਦਸੂਣੀ ਹੋਏ ਨਵਾਂ ਖੰਡਾ ਵੇ ਜਾਣੀਏ ਨਾਲ ਚੱਲੇ ਸਭ ਕੋਏ ਚੰਗਾ ਨਾਂ ਰਖਾਏ ਕਹਿ ਜਸ ਕੀਰ ਜਗਲੇ ਜੇ ਤਿਸ ਨਦਰ ਨਾ ਆਵੇ ਤਾਂ ਬਾਤ ਨਾ ਪੁੱਛੇ ਕਿ ਕੀਟਾਂ ਅੰਦਰ ਕੀਟ ਕਰ ਦੋਸੀ ਦੋਸਤ ਰੇ ਨਾਨਕ ਨਿਰਗੁਣ ਗੁਣ ਕਰੇ ਗੁਣਵੰਤਿਆਂ ਗੁਣ ਦੇ ਤੇਹਾ ਕੋਈ ਨਾ ਸੁਝੇ ਜੇ ਤਿਸ ਗੁਣ ਕੋਈ ਕਰੇ ਸੁਣੈ ਸਿੱਧ ਪੀ ਸੁਰਨਾਥ ਸੁਣੈ ਤਰ ਤਬਲ ਆਕਾਸ਼ ਸੁਣੈ ਦੀਪ ਲੋ ਪਾਤਾਲ ਸੁਣੈ ਕੋਈ ਨਾ ਸਕੇ ਕਾਲ ਨਾਨਕ ਭਗਤਾਂ ਸਦਾ ਵਿਗਾਸ ਸੁਣੈ ਦੁਖ ਪਾਪ ਕਾ ਨਾਸ ਸੁਣੈ ਈਸ਼ਰ ਬਰਮਾ ਇੰਦ ਸੁਣੈ ਮੁਖ ਸਲਾਹਣ ਮੰਦ ਸੁਣੈ ਜੋਗ ਜੁਗ ਤਨ ਭੇਦ ਸੁਣੈ ਸ਼ਾਸਤ ਸਿਮਰਤ ਵੇਦ ਨਾਨਕ ਭਗਤਾਂ ਸਦਾ ਵਿਗਾਸ ਸੁਣੈ ਦੁਖ ਪਾਪ ਕਾ ਨਾਸ ਸੁਣੈ ਸਤਸੰਗ ਤੋਂ ਗਿਆਨ ਸੁਣੈ ਅਰਸਟ ਕਾ ਇਸ਼ਨਾਨ ਸੁਣੈ ਪੜ ਪੜ ਪਾਵੇ ਮਾਨ ਸੁਣੈ ਲਾਗੇ ਸਹਿਜ ਧਿਆਨ ਨਾਨਕ ਭਗਤਾਂ ਸਦਾ ਵਿਗਾਸ ਸੁਣੈ ਦੁਖ ਪਾਪ ਕਾ ਨਾਸ ਸੁਣੈ ਸਰਾ ਗੁਣਾ ਕੇ ਗਾਹ ਸੁਣੈ ਸੇਖ ਪੀਰ ਪਾਸ਼ਾ ਸੁਣੈ ਅੰਧੇ ਪਾਵੇ ਰਾਹ ਸੁਣੈ ਹੱਥ ਹੋਵੇ ਅਸਗਾਹ ਨਾਨਕ ਭਗਤਾਂ ਸਦਾ ਵਿਗਾਸ ਸੁਣੈ ਦੁਖ ਪਾਪ ਕਾ ਨਾਸ ਮੰਨੇ ਕੀ ਗਤ ਕਹੀ ਨਾ ਜਾਏ ਜੇ ਕੋ ਕਹੇ ਪਿਛੇ ਪਛਤਾਏ ਕਾਗਦ ਕਲਮ ਨਾ ਲਿਖਣ ਹਾਰ ਮੰਨੇ ਕਾ ਬਹਿ ਕਨ ਵਿਚਾਰ ਐਸਾ ਨਾਮ ਨਿਰੰਜਨ ਹੋਏ ਜੇ ਕੋ ਮਨ ਜਾਣੇ ਮਨ ਕੋਏ ਮੰਨੇ ਸੁਰਤ ਹੋਵੇ ਮਨ ਬੁੱਧ ਮੰਨੇ ਸਗਲ ਪਵਨ ਕੀ ਸੁਧ ਮੰਨੇ ਮੂੰਹ ਚੋਟਾ ਨਾ ਖਾਏ ਮੰਨੇ ਜਮ ਕੇ ਸਾਥ ਨਾ ਜਾਏ ਐਸਾ ਨਾਮ ਨਿਰੰਜਨ ਹੋਏ ਜੇ ਕੋ ਮਨ ਜਾਣੇ ਮਨ ਕੋਏ ਮੰਨੇ ਮਾਰਗ ਠਾਕ ਨਾ ਪਾਏ ਮੰਨੇ ਪਾਸਿਓ ਪ੍ਰਗਟ ਜਾਏ ਮੰਨੇ ਮਗਨਾ ਚੱਲੇ ਪੰਥ ਮੰਨੇ ਧਰਮ ਸਿਰਦੀ ਸੰਬੰਧ ਐਸਾ ਨਾਮ ਨਿਰੰਜਨ ਹੋਏ ਜੇ ਕੋ ਮਨ ਜਾਣੇ ਮਨ ਕੋਏ ਮੰਨੇ ਪਾਵੇ ਮੁਖ ਦੁਆਰ ਮੰਨੇ ਪਰਵਾਰੇ ਸਾਧਾਰ ਮੰਨੇ ਤਰੇ ਤਾਰੇ ਗੁਰਸਿੱਖ ਮੰਨੇ ਨਾਨਕ ਪਵੇ ਨਾ ਪਿੱਖ ਐਸਾ ਨਾਮ ਨਿਰੰਜਨ ਹੋਏ ਜੇ ਕੋ ਮਨ ਜਾਣੇ ਮਨ ਕੋਏ ਪੰਜ ਪਰਵਾਨ ਪੰਜ ਪ੍ਰਧਾਨ ਪੰਚੇ ਪਾਵੇ ਦਰਗਹਿ ਮਾਨ ਪੰਚੇ ਸੋਹੈ ਦਰ ਰਾਜਾਨ ਪੰਚਾ ਕਾ ਗੁਰ ਏਕ ਧਿਆਨ ਜੇ ਕੋ ਕਹੇ ਕਰੇ ਵਿਚਾਰ ਕਰਤੇ ਕਹਿ ਕਰਨੇ ਨਾਹੀ ਸਮਾਰ ਤੌਲ ਧਰਮ ਦਇਆ ਕਾ ਪੂਤ ਸੰਤੋਖ ਥਾਪ ਰੱਖਿਆ ਜਿਨ ਸੂਤ ਜੇ ਕੋ ਬੁੱਝੇ ਹੋਵੇ ਸਚਾਰ ਤਬਲੇ ਉੱਪਰ ਕੀਤਾ ਪਾਰ ਧਰਤੀ ਹੋਰ ਪਰੇ ਹੋਰ ਹੋ ਤਿਸਤੇ ਪਾਰ ਤਲੇ ਕਵਣ ਜੋਰ ਜੀ ਜਾਤ ਰੰਗਾ ਕੇ ਨਾਵ ਸਭਨਾ ਲਿਖਿਆ ਬੁੜੀ ਕਲਾਮ ਇਹ ਲੇਖਾ ਲਿਖ ਜਾਣੇ ਕੋਏ ਲੇਖਾ ਲਿਖਿਆ ਕੀਤਾ ਹੋਏ ਕੀਤਾ ਤਾਂ ਸਵਲ ਰੂਪ ਕੀਤੀ ਦਾਤ ਜਾਣੇ ਕੌਣ ਕੂਤ ਕੀਤਾ ਪਸਾਓ ਏਕੋ ਕਵਾਓ ਤਿਸਤੇ ਹੋਏ ਲਗ ਦਰਿਆਓ ਕੁਦਰਤ ਕਵਣ ਕਹਾ ਵਿਚਾਰ ਵਾਰੇ ਨਾ ਜਾਵਾ ਏਕ ਵਾਰ ਜੋ ਤੁਧ ਪਾਵੇ ਸਾਈ ਭਲੀਕਾਰ ਤੂੰ ਸਦਾ ਸਲਾਮਤ ਨਿਰੰਕਾਰ असंख जप असंख भाव असंख पूजा असंख तप ताओ असंख ग्रंथ मुख वेद पाठ असंख जोग मन रहे उदास असंख भगत गुण ज्ञान विचार असंख सती संघ दातार असंख सूर मोह पक्षार असंख मोन लिवलाए तार कुदरत कवन कहा विचार वारे न जावा एक बार जो तुद पावे साई भली कार तू सदा सलामत निरंकार असंख मूर्ख अंध घोर असंख चोर हराम खोर असंख अमर कर जाहे जोर असंख गल वड हत्या कमाहे संख पापी पाप कर जाहे संख कूड़ यार कूड़े फराहे असंख मलेश मल पा खाए संख निंदक सर करे पार नानक नीच कहे विचार वारे ना जावा एक बार जो तुद पावे साई पलीकार तू सदा सलामत निरंकार असंख नाम असंख थाम गम गम असंख लो असंख कहे सिर पार होए अखरी नाम अखरी सालाह अखरी ज्ञान गीत गुणगा अखरी लिखण बोलण बाण अखरा से संजोग खान जिन ए लिखे ते सिर ना है जे फरमाए तिप ते पाहे जीता कीता ते तानाओ बिनावे नाही कोथाओ कुदरत कवन कहा विचार वारा ना जावा एक बार जो तुद पावे साई पलीकार तू सदा सलामत निरंकार फरिये हाथ पैर तांदे पानी तोते उत सखे मूत पलीती कपड़ होए दे साबुन लिये ओ तोए परिये मत पापा के संग ओ तो पै नावे के रंग पुन्नी पापी आखण नाहे कर कर करना लिख ले जाओ आपे बीज आपे ही खाओ नानक हुक्मी आवो जाओ तीरथ तप दया दत दान जे को पावे तिलका मान सुनया मनया मन कीता पाओ अंतरगत तीर्थ मल नाओ सब गुण तेरे मैं नाही कोए बिन गुण कीते पलत न होए स्वस्थ आथ बाणी बरमाओ सत सुहान सदा मन चाओ कवन सो वेला वक्त कवन कवन थित कवन वार कवन से रुते माहो कवन जित हुआ आकार वेला पाया पढ़ती जे होवे ले कुरान वक्त ना पायो कादिया जे लिखन ले कुरान थित वार ना जोगी जाने रुत माहो ना कोई जा करता सृष्टि को साजे आपे जाने सोई किव कर आखा किव सालाही क्यों वरनी किव जाना नानक आखन सब को आखे एक दो एक सियाना वड्डा साहेब वड्डी नाई कीता जाका होवे नानक जे को आपो जाने अगे गया ना सोहे पाताला पाताल लख आगासा आगास ओड़क पाल थके वेद कहन एक बात सहस अठारह कहन कतेबा असलू एक तात लेखा होए त लिखिए लेखे होए विनाश नानक वड्डा आखिए आपे जाने आप साला ही साला है एती सोत्रा पाया नदियां आते वाह पवे समुंद ना जानी है समुंद शाह सुल्तान गिरा से ती मालतान कीड़ी तुलना होवनी जे तिस मनो न विसरै अंतना सिपती कहना अंत अंतना करने देना अंत अंतना वेखण सुनना अंत अंतना जापे क्या मन मंत अंतना जापे कीता आकार अंतना जापे पारावार अंत कारण केते बिल लाहे ताके अंत ना पाए जाहे एह अंत ना जाने कोए बहुता कहिए बहुता होए वड्डा साहेब ऊंचा थाओ ऊंचे उपर ऊंचा नाओ ए वड ऊंचा होवे कोए तिस ऊंचे को जाने सोए जे वड आप जाने आप नानक नदरी करमी दात बहुता कर्म लिखिया ना जाए वड्डा दाता तिल न तमाए केते मंगे जोद अपार केत्या गंट नहीं विचार केते खप टूटे बेकार केते लैले मुकर पाहे केते मूर्ख खाही खाहे केत्या दुख पू सदमार ए पे दात तेरी दातार बंद खलासी पाने होए हो राख न सके कोए जे को खाए को आखण पाए ओ जाने जेत्या मुँह खाए आपे जाने आपे दे आखे से पे के जिसनु बख्शे सिर्फ सलाह नानक पाशाही पाशा हो अमुल गुण मुल वापारिये मुल पंडार मुल आवे मुल लै जाहे मुल पाए मुल समाहे मुल धर्म मुल दीवान मुल तुल मुल परवान अमुल बख्शीस मुल निशान मुल कर्म मुल फुरमान उमुलो मुल आख्या ना जाए आखाख रहे लिवलाए आखे वेद पाठ पुराण आखे पढ़े करहे वख्यान आखे बरमे आखे इंद आखे गोपी ते गोविंद आखे ईसर आखे सिद्ध आखे किते किते बुद्ध आखे दानव आखे देव आखे सुर नर मुन जन सेव केते आखे आखण पाहे केते कह कह उठ जाहे एते किते होर करे ता आख न सके के जे वड़ पावे ते वड़ होए नानक जाने साचा सोए जे को आखे बोल बिगाड़ ता लिखिए सिर गावारा गवार सो दर के हा सो कर के हा जित वह सर संभाले वाजे नाद नेक संखां केते वावण हारे केते राग परिस्यो कहियन केते गावन हारे गावे तोहनो पौन पानी बेसंतर गावे राजा धर्म द्वारे गावे चित गुप्त लिख जाने लिख लिख तर्म विचारे गावे ईश्वर वर्मा देवी सोहन सदा सवारे गावे इंद इंदासन बैठे देवत्या दर नाले गावे सिद्ध समाधि अंदर गावन साध विचारे गावन जति सती संतोखी गावे वीर करारे गावन पंडित पढ़न रखीसर जुग जुग वेदा नाले गावे मोनिया मन मोन सुरगा मश प्याले गावन रत्न पाए तेरे अड़सठ तीर्थ नाले गावे जोध महाबल सूरा गावे खानी चारे गावे खंड मंडल वर पंडा कर कर रखे तारे से ही तुदनो गावे जो तुद पावन रते तेरे भक्त साले होर केते गावन से मैं चितना आवन नानक क्या विचारे सोई सोई सदा सच साहेब साचा सची नाई है पी होसी जाय न जासी रचना जिन रचाई रंगी रंगी पांति कर कर जिनसी माया जिन उपाई कर कर वेखे कीता अपना जिव तिस्ती वड्याई जो तिस पावे सोई करसी हुक्ना करना जाई सो पाशाह शाह पा साहेब नानक रहन रजाई मुंदा संतोख शर्म पाचोली ध्यान की करे बेपूत खिंथा काल कुआरी काया जुगत डंडा प्रतीत आई पंथी सगल जमाती मन जीते जग जीत आदेश तिसे आदेश आद नील अनाद अनाथ जुग जुग एको वेश भुक्त ज्ञान दया पंडारण कट कट वाजे नाद आप नाथ नाथी सब जाकी रिद सिद्ध अवरा साध संयोग विजोग दोए कार चलावे लेखे आवे पाग आदेश तिसे आदेश आद नील अनाद अनाथ जुग जुग एको वेश एका माए जुगत व्याये तिन चेले परवान एक संसारी एक पंडारी एक लाए दीवान जिव तिस पावे तिवे चलावे जे होवे फरमान ओ वेखे ओना नदर न आवे बहुता यो वेडान आदेश तिसे आदेश आद अनिल अनाद अनाहत जुग जुग एको वेश आसन लोए लोए पंडार जो किश पाया सो एकावार कर कर वेखे सिजनहार नानक सच्चे की साची कार आदेश तिसे आदेश आद अनिल अनाद अनाहत जुग जुग एको वेश एक दू जीवो लख होए लख होवे लख वीस लख लख गेड़ा आखिए एक नाम जगदीश एत राय पद पवड़ियां चढ़िए होए अकेश सुन गल्ला आकाश की किटा रेस नानक नदरी पाई है कूड़ी कूड़े ठेस आखण जोर चुपे न जोर जो न मंगन देना जोर जो न जीवन मरण न जोर जो न राजमाल मनसोर जो न सुरती ज्ञान विचार जो न जुक्ति छुटे संसार जे साथ जोर कर वेखे सोए नानक उत्तम नीच न कोए राती रुती तिथि वार पवन पानी अग्नि पाताल तिस विच धरती थाप रखी तरमसाल तिस विच जी जुग के रंग तिनके नाम अनेक अनंत करमी करमी होए विचार सच्चा आप सच्चा दरबार तिथे सोहन पंच परवान नदरी कर्म पवे निशान कच बकाई ओथे पाए नानक गया जापे जाए तर्म खंड का एहो तर्म ज्ञान खंड का आखो कर्म केते पवन पानी वैसांतर केते कान महेश केते बरम काट खड़िए रूप रंग के वेश केतिया कर्म भूमि मेर केते केते तू उपदेश केते इंद चंद सूर केते केते मंडल देश केते सिद्ध बुद्ध नाथ केते केते देवी वेश केते देव दानव मुन केते केते रतन समुंद केतिया खानी केतिया बाणी केते पात नरेंद केतिया सुरती सेव केते नानक अंतना अंत ज्ञान खंड में ज्ञान प्रचंड तिथे नाद विनोद कोड आनंद शर्म खंड की बाणी रूप तिथे काड़ कड़िए बहुत अनूप ताकिया गल्ला कथिया ना जाहे जे को कहे पिछे पछताए तिथे खड़िए सुरत मत मन बुद्ध तिथे खड़िए सुरा सिद्धा की सुध कर्म खंड की बाणी जोर तिथे होर न कोई होर तिथे जोध महाबल सूर तिन में राम रिया परकूर तिथे सीतो सीता मैं मां माहे ताके रूप न कथने जाहे ना वे मरे न ठागे जाहे जिनके राम बसे मन माहे तिथे पगद बसे के लो करे नन सच्चा मन सोए सच खंड वसे निरंकार कर कर वेखे नदर निहाल तिथे खंड मंडल वर पांड जे को कथे ता अंत न अंत तिथे लो लो आकार जिव जिव हुक्म तिवे तिवकार वेखे वेखसे कर विचार नानक कथना करड़ा सार जत पहारा तीरज सुनियार अहरण मत वेद हथियार पौ खल्ला अगन तपताओ पांडा पाओ अमृत चाल कड़िए शब्द सची टकसाल जिनको नदर कर्म तिनकार नानक नदरी नदर निहाल श्लोक पवन गुरु पानी पिता माता तरत महत दिवस रात दोए दाई दाया खेले सगल जगत चंगियाईया बुरियाईया वाचे धर्म दूर करमी आपो अपनी के नेड़े के दूर जिनी नाम ते आया गए मशक्कत काल नानक ते मुख उजले केती छुट्टी नाल जिनी नाम ते आया गए मशक्कत काल नानक ते मुख उजले केती छुट्टी नाल।